श्री शास्त्री आणि सुरेश देव दोन मित्र जात्याच भारतीय झुणका भाकर आम्हा दोघांचा जन्मप्रसाद जसा जसे प्रेमाचे आईचे वात्सल्य रूपी स्वरूप वात्सल्यरूपी स्वरूप हेच मूलाधार दैवी स्वरूप भासते.